आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर, स्वाती सोनपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेच्या दोन्ही सभागृहापुढे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण. समाजातील सर्व वर्गांच्या उत्थानासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आजपासून मुंबईत प्रारंभ. आर्थिक पाणी अहवालात गेल्या आर्थिक वर्षात राज्याच्या अर्थव्यवस्थेतली वाढ 7.6% असल्याचा अंदाज. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र देशात 6व्या स्थानी. सर्वसामान्य ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नसल्याची महावितरणची माहिती. आणि गडचिरोली इथं 2 जहाल नक्षली महिलांचं आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण. गरीब शेतकरी दीनदुबळे आणि महिलांचं उत्थान झालं तरच देश विकसित होतो. त्यामुळे या वर्गाच्या उत्थानासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. आजपासून राज्यसभेच्या अधिवेशनाला देखील सुरुवात झाली. तत्पूर्वी राष्ट्रपतींनी संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांना संबोधित केलं. देशात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीची जगात चर्चा होत आहे. या निवडणुकीत महिलांचा सहभाग महत्वाचा ठरला असून जम्मू काश्मीरमध्ये यंदा झालेलं विक्रमी मतदान हे देशाच्या शत्रूंना चोख प्रत्युत्तर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राज्यांचा विकास करून देशाचा विकास हाच आपल्या सरकारचा ध्यास असून आज भारत जगाच्या विकासात 15% योगदान देत आहे असं त्या म्हणाल्या. भारताला जागतिक स्तरावर तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेनं काम होत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. ईज ऑफ डुईंग बिझनेस धोरणामुळे रोजगार आणि व्यवसायाच्या संधी वाढत आहेत असं देखील त्या म्हणाल्या. पेपरफुटी प्रकरणी सरकार ठोस उपाययोजना करत आहे आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केली जाईल. तसंच संसदेनं पेपरफुटी संदर्भात कायदा बनवला आहे असंही राष्ट्रपतींनी सांगितलं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर लोकसभेचं आजचं कामकाज तहकूब झालं. राज्यसभेचं कामकाज सुरु झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहाला नवीन मंत्र्यांची ओळख करून दिली. नंतर राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं. विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी दिवंगत सदस्यांचा शोकप्रस्ताव मांडला. विधानसभेत दिवंगत सदस्यांना यावेळी सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात आली. दिवंगत सदस्यांच्या कार्याला यावेळी अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी उजाळा दिला. तत्पूर्वी विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आज आंदोलन केलं. शेतकऱ्यांना कर्जमाफी तसंच वीज बिल माफी, नैसर्गिक आपत्तींची नुकसान भरपाई द्यावी आदी मुद्दे उपस्थित करून विरोधकांनी सरकारविरोधात घोषणा दिल्या. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, आमदार भाई जगताप, रवींद्र धंगेकर आणि इतरांनी विविध मुद्द्यांवरून सरकारचा निषेध केला. दरम्यान राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या समस्यांशी काहीही देणं घेणं नाही असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी केला. तर निवडणुकीआधी या सरकारनं राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करून त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी वार्ताहरांशी बोलताना केली. विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांना स्पर्श केला. राज्यात या 6 महिन्यात 1046 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एकट्या अमरावती जिल्ह्यात रोज एक शेतकरी आत्महत्या करत आहे. याकडे सरकार संवेदनशीलतेनं बघत नाही. आजही काही गावात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. पीक विमा शेतकऱ्यांना मिळत नाही. पोलीस भरतीमध्ये येणाऱ्या मुलांना कोणत्याही सोयीसुविधा दिल्या जात नाही. राज्यात ड्रग्जचं वाढतं प्रमाण चिंताजनक आहे. यावर सर्वच पक्षांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. तसंच राज्यात ओबीसी आणि मराठा आंदोलनाचा जो प्रश्न आहे त्यावर सर्वमान्य तोडगा निघणार नसेल तर आम्ही सरकारच्या सोबत आहोत असंही ठाकरे म्हणाले. मध्य प्रदेशच्या लाडकी बहीण योजनेसोबतच लाडका भाऊ अशी योजना देखील सरकारनं सुरु करावी अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. विधान परिषदेत आज राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सभागृहाच्या पटलावर मांडण्यात आला. प्रादेशिक नियोजन आणि नगर रचना तसंच महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठासंबंधीचे अध्यादेश सरकारनं पटलावर मांडले. दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या महाराष्ट्र पोलीस सुधारणा विधेयक 2024, मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक 2024, डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ सुधारणा विधेयक 2024, महाराष्ट्र सहकारी संस्था दुसरी सुधारणा विधेयक 2024, महाराष्ट्र विनियोजन लेखानुदान विधेयक 2024, महाराष्ट्र महानगरपालिका सुधारणा विधेयक 2024 आणि महाराष्ट्र कामगार कल्याण निधी सुधारणा विधेयक 2024 या विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी प्रसाद लाड, विलास पोतनीस, अमोल मिटकरी, अभिजित वंजारी आणि मनीषा कायंदे या सदस्यांची सभापती तालिकेवर नामनियुक्ती केली. गेल्या आर्थिक वर्षात राज्याच्या अर्थव्यवस्थेतली वाढ 7.6% असेल असा अंदाज आर्थिक पाणी अहवालात वर्तवण्यात आला आहे. 2022-2023 या आर्थिक वर्षात राज्याच्या स्थूल उत्पन्नात 9.4% वाढ झाली होती. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज दोन्ही सभागृहांच्या पटलावर हा अहवाल मांडला. सेवा क्षेत्रात सर्वाधिक 8.8% तर कृषी क्षेत्रात सर्वात कमी 1.9% वाढ गेल्या आर्थिक वर्षात झाली. उद्योग क्षेत्राच्या वाढीचा दर 7.6% असण्याचं पूर्वानुमान आहे. गेल्या आर्थिक वर्षात राज्याचं सांकेतिक स्थूल उत्पन्न 40,44,251 कोटी रुपये अपेक्षित आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षात तुलनेत त्यात सुमारे 5,00,000 कोटी रुपयांची वाढ झाली. सांकेतिक स्थूल देशांतर्गत उत्पन्नात राज्याचा सरासरी हिस्सा सर्वाधिक आहे असं या अहवालात नमूद आहे. गेल्या आर्थिक वर्षात दरडोई राज्य उत्पन्न 2,77,603 रुपये असेल असा राज्य सरकारचा अंदाज आहे. इतर राज्यांच्या तुलनेत दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र देशात 6व्या स्थानी आहे. तर परकीय थेट गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र गेल्या आर्थिक वर्षातही 1व्या स्थानी राहिला आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. महावितरणतर्फे स्मार्ट मीटर बसवण्याच्या योजनेत सबस्टेशनमधील सर्व फिडर तसंच वितरण ट्रान्सफॉर्मर आणि सर्व सरकारी कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत. तथापि सर्वसामान्य ग्राहकांना मात्र प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नाही. प्रीपेड स्मार्ट मीटरला अनेक संस्था आणि संघटनांनी विरोध दर्शवला होता. त्या पार्श्वभूमीवर महावितरणनं प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. दरम्यान महावितरणनं महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या मान्यतेनंतर ऊर्जा मंत्रालय भारत सरकारच्या सुधारित वितरण क्षेत्र योजने मध्ये वाहिन्यांचं विलगीकरण, वितरण हानी कमी करणे, वितरण प्रणालीचं सक्षमीकरण आणि स्मार्ट मीटरिंग यासारखे कार्यक्रम हाती घेतले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील ग्राहकांना विश्वासार्ह आणि दर्जेदार वीज पुरवठा होण्यास मदत होईल असं प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून कळवण्यात आलं आहे. कंपनी क्रमांक 10 सेक्शन कमांडर असलेल्या 2 जहाल नक्षली महिलांनी आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. बाली उर्फ रामबत्ती उर्फ झरीना नरोटे आणि शशिकला उर्फ चंद्रकला उर्फ सुनंदा उर्फ मनीषा उईके अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलींची नावं आहेत. बाली नरोटे ही 2010 पासून नक्षल दलामध्ये कार्यरत होती. तिच्यावर 21 गुन्ह्यांची नोंद आहे. तर शशिकला उईके ही 2011 पासून कार्यरत असून तिच्यावर 8 गुन्ह्यांची नोंद आहे. दोघींवर प्रत्येकी 8 लाख असे एकंदर 16 लाख रुपयांचं बक्षीस होतं. 2022 पासून आतापर्यंत 19 नक्षल्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान नक्षल्यांनी हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण करून स्वाभिमानाचं जीवन जगावं असं आवाहन पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी केलं आहे. मध्य प्रदेशातील सिवनी इथं आठवडाभरापूर्वी 54 गायींची हत्या करून मृतदेह फेकण्यात आले होते. या घटनेचा मध्य प्रदेश राज्यात सर्वत्र विरोध करण्यात आला होता. तर मध्य प्रदेश राज्याच्या सीमेलगत असलेल्या गोंदियात देखील या घटनेचा विरोध दर्शवण्यात आला आहे. आज या गौहत्येच्या निषेधार्थ तिरोडा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यानंतर देशात गौहत्या थांबवण्यात याव्या तसंच गौहत्या करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशा आशयाचं निवेदन विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना पाठवण्यात आलं आहे. कुपोषणमुक्त गडचिरोलीकरता राबवण्यात येत असलेल्या कौसेर या उपक्रमात मागील 30 दिवसांचा आढावा घेण्यात आला असता तीव्र कुपोषित श्रेणीतील जिल्ह्यातील 615 कुपोषित बालकांपैकी 177 बालकांमध्ये सुधारणा घडून आली असून 167 दुर्धर आजारी बालकांपैकी 74 बालकांवर उपचार करण्यात आले असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकास विभागानं सादर केला आहे. कुपोषणमुक्त गडचिरोलीकरता प्रोजेक्ट कौसेर 2 टप्प्यांमध्ये राबवण्यात येत आहे ज्यामध्ये वजनानुसार तीव्र आणि मध्यम या कुपोषित श्रेणीमधून बालकांना मुक्त करण्याचं उद्दिष्ट आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेच्या दोन्ही सभागृहापुढे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण. समाजातील सर्व वर्गांच्या उत्थानासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आजपासून मुंबईत प्रारंभ. आर्थिक पाणी अहवालात गेल्या आर्थिक वर्षात राज्याच्या अर्थव्यवस्थेतली वाढ 7.6% असल्याचा अंदाज. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र देशात 6व्या स्थानी. सर्वसामान्य ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नसल्याची महावितरणची माहिती आणि गडचिरोली इथं दोन जहाल नक्षली महिलांचं आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.